चार दिवसाच्या रजेनंतर मी कामावर गेलो. साधारणपणे मी असा रजा घेऊन घरी बसलो म्हणजे ऑफिसातली मंडळी जे काय समजायचं ते समजतात. 1965 सालापासून मला रक्तदाबाचा विकार आहे, ज्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात तो प्रकार. त्यामुळे चार दिवस मी कामावरती गेलो नाही की आमचं काहीतरी कमी जास्त झालं असेल असं ऑफिसातली मंडळी समजतात. आणि एक आहे, ऑफिसमध्ये मला जेवढी मंडळी ओळखतात ती सगळी माझी जीवाभावाची मित्रमंडळी आहेत असं मी मानत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये माझं जर काही कमी जास्त व्हायचं असेलच तर ते शनिवारी दुपारी होऊ नये असं असतं. रजेवरनं कामावरती गेलो की प्रत्येक माणूस त्याच्या पद्धतीप्रमाणे माझं स्वागत करतो. दारापाशी बसलेला गृहस्थ पहिल्यांदा प्रश्न विचारतो की काय तुमचं उसळतं रक्त काय म्हणताय. मग त्याला माझं सिस्टॉलिक किती होतं आणि डायस्टॉलिक किती होतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये आणखीन एक गृहस्थ आहेत, त्याला आकडा वगैरे लावायचा छंद आहे. ते त्यांच्या व्यवसायामध्ये विचारतात ओपनला किती आणि क्लोजला किती. आज ही सगळी सलामी घेत घेत मी केबिनमध्ये आलो. पंखा सुरू झाल्याबरोबर शेजारच्या गृहस्थाने चौकशी केली, काय कशी काय तब्येत. बरी आहे. अहो भदे कोण आहे तो भदे. मला काही कल्पना नाही. अरे मग तुम्हाला त्यांच्यासारखे टेलिफोन येत होते. बघतो आज पुन्हा फोन आला तर विचारून घेईन कोण आहेत ते. 15-20 मिनिटांनंतर आणखीन एका गृहस्थाने येऊन विचारला, अहो भदे कोण आहेत. 10 मिनिटांनंतर शिपाई सांगायला आला, साहेब ते भदे कोण आहेत. तर 3-4 वेळा भदे 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 असं मी ऐकलं, पण मनामध्ये काही कुतूहल निर्माण होईना, उत्सुकता वाटेना. आणि मग लक्षामध्ये आलं की असं का झालं माझ्याकडून, तर भदे या आडनावानेच गोंधळ केलेला होता. काही काही आडनावं अशी मजेदार असतात. आता भदे फॉर एक्झाम्पल, भदे आडनावाचा गृहस्थ कोण असेल कसा असेल. कुठेतरी खामगाव खुर्द ह्या गावी गणपतीच्या देवळाचं पुनरुत्थान करायचं म्हणून गावोगावी जी वर्गणी पुस्तकं घेऊन माणसं हिंडतात ती भदे वगैरे आडनावाची असतात. आडनावावरून मी डोळ्यासमोर फिगर उभी करायचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला. आणि हा प्रयत्न नेहमी फसतो. अहो पाटणकर पटवर्धन असं जबरदस्त आडनाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते. पण पटवर्धन जेव्हा प्रत्यक्ष समोरून उभे राहतात तेव्हा ते रिसबुडांसारखे दिसतात. एक आहे, आडनाव कोणतं असावं हे निवडण्याचा पुरुषांना चॉईस नाही. बायकांना एकदा तरी तो चॉईस मिळतो, पण कधी कधी पहिलं आडनाव परवडलं अशी परिस्थिती होते. आमच्या ऑफिसमध्ये एका बाईचं आडनाव होतं उदास. आता हे काय आडनाव आहे का, उदास बाई आल्या कसं वाटतं ऐकायला. लग्न झाल्यानंतर ह्या बाईचं आडनाव काय व्हावं, घायाळ. तासाभराने टेलिफोन वाजल्यानंतर मी फोन उचलला, पलीकडून शब्द आले,
काळे साहेब आहेत का.
बोलतोय.
मी भदे.
अहो तुम्हाला 4-5 दिवस टेलिफोन करतोय,
भेटायचं होतं.
या ना.
आज येऊ का.
या.
1 वाजता
चालेल. 1 वाजता बरोबर माझ्या केबिनमध्ये भदे येऊन उभे राहिले आणि भद्यानं पाहिल्याबरोबर मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली की भदे एक्झॅक्टली भद्यांसारखे दिसत होते. केस बारीक कापलेले, त्यामुळे प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा होता. हाडाचा सांगाडाच भदे म्हणजे. मी त्यांना बसायची खूण केली, ते खुर्चीवर ते बसले नमस्कार करत,
मी भदे.
बसा.
काळे साहेब मी जन्मयजय सोसायटीकडनं आलो.
आता जन्मयजय सोसायटी आणि भदे या दोन नावांची सांगड मी घालायचा प्रयत्न केला आणि ताबडतोब कल्पना आली की कुठेतरी हाऊसिंग सोसायटी असेल. या सोसायटीचं स्वरूप ठरलेलं असतं, 10-12 इमारती, कोणत्या तरी दोन इमारतीत पुष्कळ मोकळी जागा. त्या मोकळ्या जागेमध्ये सार्वजनिक हळदी कुंकवापासून ब्लड डोनेशन पर्यंत सगळे कार्यक्रम होतात. त्या चौकात ह्या साहेबांना आमचं कथाकथन पाहिजे असेल आणि स्वरूप ठरलेलं म्हणजे कसं, गुरुवार नसेल तर 9 वाजल्यापासून कच्ची बच्ची समोरून बसतात. ज्यांनी कथा ऐकू नयेत अशी मुलं, ज्यांनी इंटरेस्ट घेऊन ऐकावं असा वर्ग कॉलेज स्टुडंटचा, 5-10 मुलं इकडे 15-20 मुलं तिकडे, आज हा लेखाचा काय सांगतोय असा चेहरा करून परीक्षा बघत उभी असतात. त्याच्यावरची पिढी साधारण 100 फुटावरती 1.5 फूट उंचीचा कट्टा असतो. त्या कट्ट्यावर पॅरापेटवर कावळे बसावे तसे बसतात आणि त्याच्यावरची पिढी इथूनच ऐकू येत आहे असं करून दुसरा मजला, तिसरा मजला, त्यात कुठेतरी भांडी घासायचं काम. मग त्या माणसाने इकडची वाटी तडाडकन तिकडे फेकायची. या संबंध पार्श्वभूमीवरती आमचं कथाकथन हे सगळं आठवलं. मी त्यांना नमस्कार केला, भदे कार्यक्रम कधी पाहिजे होता?
आणखीन 4 दिवसांनी.
माफ करा, तब्येत बरी नाहीये, मी येऊ शकणार नाही.
हो काय साहेब, हा आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे. काळ्यांना आणतोच असं सांगून मी सोसायटीतून बाहेर पडलोय.
कबूल आहे, डॉक्टरांनी मला 2 गोष्टी टाळायला सांगितले. मुख्य म्हणजे मला आता असं आहे की ह्या माणसावरती वजन पाडायचं म्हणून ब्लड प्रेशर हा शब्द मला वापरायचा नव्हता. त्यांच्यावर वजन पाडायचं म्हणून म्हटलं, भदे तुम्हाला माहित आहे का मला हायपरटेन्शनचा त्रास आहे. हायपरटेन्शन शब्द ऐकल्याबरोबर भदे पटकन म्हणले, डायस्टॉलिक किती आहे? डायस्टॉलिक 130 आहे.
हा मग सांभाळायला हवं.
म्हणूनच मी येणार नाही, विश्रांती घेणं आवश्यक आहे.
पवन काळे,
आमच्याकडचा कार्यक्रम झाल्यावर विश्रांती घ्या. मनात कायमची असा म्हणाला की काय. बदे आय एम रिअली सॉरी.
नाही पण काळे साहेब, आम्ही एक तुम्हाला सांगतो ना, तुमचं 4 दिवस हायपर टेन्शन तुम्ही आमच्यावर सोपवा.
भदे तुमच्यावरती ब्लड प्रेशर सोपवायचं म्हणजे बाहेर गावी जाण्यापूर्वी 4 दिवस पोपटाचा पिंजरा सांभाळा अशी तुमची काही समजूत आहे का? भदे शांतपणे म्हणले,
पोपट सांभाळणं अवघड आहे.
मी मग तडकलोच, मी उठून उभा राहिलो, पुन्हा नमस्कार केला, माफ करा मी येऊ शकत नाही. तोही गृहस्थ उठला. मी असे नमस्कार केलेले हात त्याने असे आपल्या हातामध्ये घेतले, एक क्षणभर डोळे मिटून घेतले. साधकाने समाधी लावावी त्याप्रमाणे भद्यांचा चेहरा बदलला, माझे हात दोन्हीकडनं गरम व्हायला लागले. एक 10 सेकंदानंतर त्यांनी हात सोडून दिले. काय केलं?
आम्ही तुमचं हायपर टेन्शन ह्या क्षणापासून घेतलं.
आता घरी जा आणि ब्लड प्रेशर चेक करा. आम्ही संध्याकाळी पालेकरांकडे. पालेकरांनी ब्लड प्रेशर पाहिलं, ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. अजून रजेवर आहात का? नाही, आज मी कामावर गेलो होतो. तुम्ही जर अशा पद्धतीने औषधं न घेता तुमचा रक्तदाब कंट्रोल करू शकलात तर पहिल्यांदा मला आनंद होणार आहे तुमच्यापेक्षा. पण लगेच नाचत फिरू नका गावभर. सकाळी पुन्हा चेक करायला या. सकाळी गेलो तरी नॉर्मल, संध्याकाळी गेलो तरी नॉर्मल, एक दिवस गोळ्या घेतल्या नाहीत तरी काही फरक पडलेला नाही. आणि मग मात्र घरी गेल्याबरोबर मी व्हिजिटिंग कार्ड शोधून काढलं. भद्यांनी कार्डाच्या पाठीमागे एक रिक्वेस्ट कॉल नंबर दिला होता. टेलिफोन फिरवला, पलीकडनं आवाज आला, येस आय एम मिस्टर हळबे. आपल्या शेजारी भदे राहतात का? हो. प्लीज टेलिफोनवर बोलवू शकाल? निरोप पाठवतो तर येण्याच्या कंडिशनमध्ये आहेत की नाहीत मला माहिती नाही. का बर? ते वपू काळे त्यांचा कार्यक्रम ठरवण्याकरता परवा ऑफिसमध्ये गेले होते. काळे भेटल्यानंतर भदे सरळ घरी आले, ते आडवे आहेत. कशामुळे? त्यांना हायपरटेन्शनचा अटॅक आलेला आहे. त्यांना नेहमी त्रास होतो असा? छे, माझ्या आठवणीत पहिल्यांदाच त्यांना हा ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. ठीक आहे, त्यांना सांगा मी येणार आहे म्हणून. आपण? हो, मी पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं, मी स्वतः काळे बोलतोय. अरे वा, अलभ्य लाभ आहे, मी त्यांना बोलावतो ना. नको, ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. जनमेजय सोसायटीने आमचं मनापासून स्वागत केलं. ऑडियन्स अतिशय रसिक होता. दोन तास कसे गेले मला समजलं नाही, ऑडियन्सला समजलं नसावं. कार्यक्रम संपल्यानंतर चहा पाणी, पुन्हा आम्ही भद्यांच्या घरी जमलो. चहा घेऊन बाकीची मंडळी निघून गेली आणि मग हात जोडत भदे माझ्यासमोर उभे राहिले.
काळे साहेब, ऑडियन्स कसा होता?
फॅन्टॅस्टिक.
लहान मुलांचा त्रास?
भदे, एकही लहान मूल हॉलमध्ये नव्हतो, हे कसं काय?
मी सर्क्युलर काढलं होतं.
आपलं काही बोलणं झालं नव्हतं?
काळे साहेब, आपलं काहीच ठरलेलं नव्हतं, पण ऑडियन्स आवडला ना.
हो, पुन्हा कधी बोलवाल असा प्रश्न विचारावा असा वाटेल इतका ऑडियन्स चांगला होता.
आता आणखीन एक काम करून टाकू.
भदे उठले, त्याने कपाटातून एक पाकिट काढलं, बिदागीचं पाकिट हातामध्ये ठेवलं.
काही कमी जास्त असेल तर मोकळेपणाने बोला.
मी रक्कम पाहिली, ठीक आहे म्हणालो, आणि आता निघणार. निघण्यापूर्वी नमस्कार करायचा म्हणून मी हात जोडून उभे राहिलो. उभा राहिल्याबरोबर काय भज्याने पुन्हा हातामध्ये हात घेतले हो. दहा सेकंदानंतर हात सोडून दिले. म्हटलं भदे हे काय?
तुमचं ब्लड प्रेशर परत केलं.
पालेकरांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला दम दिला. काल कुठे नाचायला गेलाच वाटतं ताबडतोब. पालेकर, आय एम व्हेरी सॉरी, जाणं आवश्यक होतं. ठीक आहे, पुन्हा कार्यक्रम कधी आहे? एवढ्यात नाहीये, तोपर्यंत विश्रांती. हो नक्की. नंतरचा कार्यक्रम मुंबईत आहे का मुंबईच्या बाहेर आहे? मुंबईतच आहे आणि माझा नाहीये. यशवंत देव पाडगावकरांच्या नवीन कविता सादर करणार आहेत. घरगुती कार्यक्रम आहे आणि दोघांची मैत्री असल्यामुळे मला जावंच लागेल. ठीक आहे, तोपर्यंत विश्रांती घ्या. देवानी कार्यक्रम नेहमीच्या पद्धतीनं गाजवला. एकतर पाडगावकरांची नवीन काव्यरचना, त्याला देवानी सुरेख सजवलेला सुरांचा साज, आणि देव ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात जे कायमचं कुतूहल आहे ते एका कारणाकरताच आहे की हा ग्रहस्थ स्वतः कवी आहे, त्याशिवाय संगीत दिग्दर्शक सुद्धा आहे. म्हणूनच सूर आणखीन शब्द या दोन्हीची हुकमत ह्या माणसाने अशी हातामध्ये ठेवलेली आहे की स्वरावर कधी शब्द आक्रमण करत नाहीत किंवा शब्दांना सुरांचं उजं वाटत नाही. कार्यक्रम संपल्याबरोबर पाडगावकरांकडे गेलो, त्यांचं अभिनंदन केलं आणि माझी नेहमीची तक्रार त्यांच्याकडे मी नोंदवली. तक्रार हीच, हे तिघं मंडळी माझी मित्रमंडळी आहेत, म्हणजे तिघं म्हणजे वसंत बापट, पाडगावकर, करंदीकर, पण ह्या लोकांचा एकत्रित कार्यक्रम मी अजून ऐकलेला नाही. बरं, त्या ह्यांच्यापैकी प्रत्येकजण मला एवढं आश्वासन देतो की नवीन कार्यक्रम आम्ही जर कुठे केला तर तुम्हाला आमचं घरी आमंत्रण येईल, आणि एकानेही आतापर्यंत हा शब्द पाळलेला नाही. पाडगावकरांकडे मी ही तक्रार नोंदवली. त्याने, बापू, 8 दिवसापूर्वीच कार्यक्रम झाला, बोलावणार होतो पण माझीच शाश्वती नव्हती. पाडगावकर, तुमच्या तिघांपैकी कोणीही एक नसणं म्हणजे दत्तमूर्तीमधला एक चेहरा नाहीसा होणं असं आहे, तुम्ही जाणार का नव्हतात? वपू, पाठीत उसण भरली होती पण 11th hour जावं लागलं. पाडगावकर, पाठीमध्ये उसण भरलेली असताना तुम्ही कार्यक्रमात भाग घेऊ शकलात? त्याचं कारण आहे, कार्यक्रम ठरवायला आलेला ग्रहस्थ म्हणाला की तुमची उसण माझ्यावर सोपवा. पाडगावकर, यू आर ग्रेट, म्हणजे भदे, तुम्ही त्याला ओळखता? हो, कारण त्या सोसायटीमध्ये मी सुद्धा गेलो होतो. पाडगावकर, तुमचा पत्रिकांचा अभ्यास वगैरे आहे, ह्या माणसाची पत्रिका एकदा बघा, बघायलाच हवी. आपण असं करू की कार्यक्रम नसताना आपण दोघंजण त्यांना एकदा भेटायला जाऊ, मग ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे बोलता येतील. पाडगावकर, पण कार्यक्रम संपल्यानंतर भज्याने पुन्हा हातामध्ये हात घेतले का? हे काय उसण परत आली म्हणाले. आम्ही जाऊ जाऊ असं म्हणत होतो पण आम्ही गेलो नाही हेही खरं. पाडगावकरांचा पण फोन आला नाही, मी त्यांना फोन केला नाही. 2-2.5 महिन्यानंतर नेहमीसारखा संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर खाली आलो आणि समोरच्या फुटपाथकडे लक्ष गेलं तर समोर भदे उभे. आता ह्या माणसाबद्दल माझं जे काही इमेज होतं ते कधीच बदललेलं होतं. मी धावत धावत रस्ता क्रॉस केला, आमचे नमस्कार चमत्कार झाले, कुठेतरी एखादा कप चहा घ्यायचा असं दोघांनी आम्ही ठरवलं आणि हॉटेलकडे जायला लागलो. चालताना लक्षामध्ये आलं की भदे थोडेसे लंगडत आहेत. ठीक आहे, चहा घेताना विचारू. काय भदे, कसं काय चाललंय?
झकास.
तुम्ही लंगडताय,
चार दिवस.
पण चार दिवसाकरता कुणाचं?
अहो आपले पु ल देशपांडे आहेत.
भदे पीएलचा कार्यक्रम तुमच्या सोसायटीमध्ये आहे? मला बोलवा, माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे.
अहो काळेसाहेब, आमच्या सोसायटीमध्ये पीएल कशाला येतील? ते गेलेत बाबा आमट्यांकडे.
भदे मग नवल आहे का गोष्टीचं?
नवल कसलं आलंय? ते बाबा आमट्यांकडे नेहमी जातात.
अहो ते नवल नाही हो, त्यांच्याकडे कार्यक्रम असताना तुम्ही.
हो आम्ही पीएल देशपांडेंचे दुखणारे गुडघे का घेतले? चार दिवसाकरता घेतलेत. काळे आम्ही असा विचार नाही करत. अहो एवढा मोठा कलावंत आहे, समाजाचं मनोरंजन करतो. तो कोणत्या समाजाचं मनोरंजन करतो ह्यावर काय अवलंबून आहे? आपल्या वाट्याला नाही येत. बरं आम्ही असा विचार करतो की आम्ही तुमची दुखणी परमेश्वराने आम्हाला जी काय देणगी दिलेली आहे त्याचा उपयोग इनडायरेक्टली आम्ही समाजाची सेवा करण्याकरता करतो. चार दिवस तुमचं दुखणं घेतलं, बिघडलं काय?
बरे पहिल्या दिवशी मला हा योगायोग वाटला होता.
का बरं?
हुमायून आजारी पडला तेव्हा बाबराने चार प्रदक्षिणा घालून त्याचा आजार आपल्याकडे घेतला हे तुम्ही क्रमिक पुस्तकात वाचलं होतं. बरं महाभारतामध्ये देखील एक उदाहरण आहे, ययातीचं वार्धक्य पूर्ण कायम करता घेतलं. आम्ही चार दिवस तुमची दुखणी घेतली तर? हे सगळं ऐकलं थक्क झालो, भद्यांचा निरोप घेतला आणि त्यानंतर मध्ये असेच तीन चार महिने गेले. अजून पाडगावकर आणखी मी त्यांच्याकडे गेलोच नव्हतो. आमचा दौरा सुरू झाला कथाकथनाचा आणि दोन दिवस अगोदर ब्रॉन्कायटिसचा जबरदस्त अटॅक आला. आता किती अँटीबायोटिक्सचा मारा केला तरी तिथे देखील जो काय आवश्यक वेळ आहे तेवढा द्यावाच लागतो. आता एकच पर्याय, दौरा कॅन्सल करायची वेळ आली होती. म्हटलं भद्यांकडे शब्द टाकावा. जर हा ग्रहस्थ त्याच्या सोसायटीत कार्यक्रम असेल तरच मदत करतो, असं नसेल तर आपण प्रयत्न करावा. चला आम्ही हळब्यांचा नंबर फिरवला. मी काळे बोलतोय. हा बोला काळे साहेब, काय हुकूम आहे? पडोसी काय म्हणतायत? पडोसी नेहमीप्रमाणे आडवे आहेत. का बरं? हा ह्यावेळेला गंमत आहे, ह्यावेळेला 2-in-1 आहे. एकदम दोन माणसांचं दुखणं घेतलेलं आहे. जरा बोलावता का? हो बोलावतो ना. भदे टेलिफोनवर आले पण त्यांचा आवाजच मला ओळखायला येईना.
काय काळे साहेब?
भदे तुमच्या आवाजाला काय झालं?
काय चार दिवसाकरताच.
हो पण आता विचारू का चार दिवसाकरता कुणाचं म्हणून?
अहो सुधीर फडके. पुण्यात पुण्यात गीतरामायण चाललाय. परमेश्वराने बाबूजींना जो तो गळा दिलाय तो आम्ही आयुष्यात घेऊ शकणार नाही. त्यांचा बसलेला आवाज घेतलाय.
एवढं बोललेपर्यंत त्यांना धाप लागली. त्यांना पुढे बोलवे ना, ते पटकन खाली बसले. हळब्यांनी टेलिफोन हातामध्ये घेतला. काळे सवड काढून केव्हा तरी या, या माणसाची अवस्था काही भगवत नाही. बर दुसरं दुखणं कुणाचं आहे? हा हा प्रश्न जास्त इंटरेस्टिंग आहे. कमला सोनटक्के नाव ऐकलंय का? हळबे मराठीचा व्यासंग किंवा मराठी शिकवणारा एखादा प्राध्यापक किंवा मायासारखा छोटासा लेखक, या माणसांना कमला सोनटक्के हे नाव माहिती नाही असं कधी घडेल का? मराठीतली महान टीकाकार आहे, तुझ्यावर तिचं काय? काळेसाहेब तुम्हाला जसं हाय ब्लड प्रेशर आहे तसं या बाईसाहेबांना लो ब्लड प्रेशर आहे. आणि ही बाई सध्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी मराठी कथा मागे सरकतीये का पुढे सरकतीये याच्यावर व्याख्यानात येत हिंडती आहे. तिचं लो ब्लड प्रेशर साहेबांनी घेतलेलं आहे. मी ठीक आहे म्हणालो. आणि अर्थातच दोन दुखणी ज्या माणसाच्याकडे ऑलरेडी इतर लोकांनी सोपवलेली आहेत त्याला आपण कसं छळायचं? मी गप्प बसलो, दौरा कॅन्सल केला. पण त्यानंतर आठव्या दिवशी पेपरला बातमी वाचली की मराठी कथा मागे सरकली का पुढे सरकते ह्याचा अभ्यास करण्याकरता ही बया सरकारी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला गेली हो. मराठी कथेचा अभ्यास अमेरिकेत जाऊन कसा काय होणार? पण काही नवल नाही, कारण पुष्कळशा कथा तिकडूनच इकडे येत असल्यामुळे मूळ अमेरिकन कथा जर मागे सरकली असेल तर मराठी कथा मागे सरकणं अपरिहार्य आहे. भद्यांचं काय आणि हिच्या लो ब्लड प्रेशरचं काय? विचार करत करत भद्यांकडे एके दिवशी संध्याकाळी गेलो. अवस्था खरोखरच त्या माणसाची भगवत नव्हती. त्यांनी उठायचा प्रयत्न केला, मी त्यांना उठून दिलं नाही. मिसेस भदे अतिशय चिडलेल्या, नुसत्या त्या बाहेरच्या खोलीमध्ये येत होत्या, काही न बोलतात निघून जात होत्या. पण एकूण ते सगळं पाहिल्यानंतर मी एक ठरवलं की तब्येत बिघडल्यामुळे आपल्याला इथून पुढे एकही कार्यक्रम करता आला नाही तरी चालेल, पण ह्या माणसाला आपलं दुखणं सहन करायला लावून आपण त्याचा अंत बघायचा नाही. तेवढ्यात बाईसाहेब पुन्हा कुठल्या तरी कामाला बाहेर आल्या. मी त्यांना माझा विचार बोलून दाखवला. तुमचं ठीक आहे, बाकीच्या लोकांचं आता ही कमला सोन टक्के न भेटता गेली की नाही अमेरिकेला, आम्ही काय करायचं तोपर्यंत. भदे म्हणाले,
काळेसाहेब तुम्ही आमच्या बायकोशी ह्या विषयावर बोलू नका.
अहो आमचं हे जे काय त्याग शब्द काय मी वापरत नाही, पण आम्ही हे जे काय इतरांकरता करतो त्यात केवढा सात्विक आनंद आहे हे या बाईला ह्या आयुष्यामध्ये समजणार नाही. करायचंय काय मला समजून, माझ्या संसाराचा काही विचार, लग्न झाल्यापासून घरात हंतरून. आणि यातलं एकही दुखणं ओनरशिपचं नाही. ओनरशिप हा शब्द मला आवडला. वहिनी तुम्ही काळजी करू नका. मी कशाला काळजी करते, नेहमी लोकांना मदत करण्याकरता धावतात. चार दिवस माझी कधी सर्दी घेतली का विचारा. भदे पटकन बोलले, तुझी सर्दी घ्यायला तू काय किशोरी आमून करायस. वहिनी तुम्ही रागू नका, एक अतिशय साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कमला सोनटक्के जर अमेरिकेला गेली नसती तर तिच्या दुखण्यावरती तिने उपाय करवून घेतले असते की नाही. आपण भज्यांना उत्तम डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आता मी तुम्हाला उलट सांगतो की तुम्ही ह्यांचं माझ्यावर सोपवा. मी पुन्हा पालेकरांची अपॉइंटमेंट घेतली. वहिनी मिस्टर भज्यांना घेऊन कन्सल्टिंग रूमवर आल्या. पालेकर भज्यांना तपासण्याकरता आतल्या खोलीमध्ये गेले. 10-15 मिनिटांनंतर भिंतीचा आधार घेत घेत भदे बाहेरच्या बाकावरती येऊन झोपले. पालेकरांनी मला खून करून आत बोलावून घेतलं. बापू तुमची आणि या माणसाची मैत्री किती दिवस. डॉक्टर खूप दिवस झाले. मला एक समजत नाही की अशिक्षित माणसं जर असं वागली तर मी फारसं काही बोलणार नाही. तुमची आणि माझी मैत्री इतक्या दिवसांची आहे. हा ग्रहस्थ तुमचा मित्र आहे. दुखणं विकोपाला जाईपर्यंत तुम्ही लोक गप्प कसे बसू शकता. त्यांना काय झालंय. लो ब्लड प्रेशर आहे, पुष्कळच गोष्टी आहेत. या माणसाने खूप वर्ष अंगावर निरनिराळी दुखणी काढली का. मी नुसतं हो म्हणालो, बाकीचं काहीही सांगितलं नाही. डॉक्टर मग आता काय करायला पाहिजे. मी त्यांना सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे, आणि आणखीन एका डॉक्टरचं ओपिनियन घेतल्याशिवाय मी माझं मत सांगणं बरोबर नाही. पण प्रॅक्टिस सुरू केल्यापासून मी अशी केस बघितलेली नाही. त्यांना चक्रा येतात, जेवण जात नाही, लो ब्लड प्रेशरचे सगळे सिम्पटम्स आहेत. नाही ते आहेत, पण मी एवढ्यात काही बोलत नाही. मला आय वुड लाईक टू हॅव सेकंड ओपिनियन. ते पण डॉक्टर तुमचं डायग्नोसिस कधी चुकत नाही. तुम्ही त्यांना सांगू नका, पण मला सांगायला काय हरकत आहे. त्यांना काय झालंय. खांद्यावर थोपटत पालेकर एकच वाक्य बोलले, वपू यू विल नॉट बिलीव्ह, पण मिस्टर भदे इज प्रेग्नंट.